एका गवळ्याक 100 बकरे आसले। त्या बकऱ्यांक गवळे गुड्याक आपयताना ते ताच्या पाटल्यान वेताले। तो तांकां पोदवार तण आसल्या कडेन आनी विश्रांती मेळच्या उदक आसल्या कडेन चरयतालो। तो बरो गवळी आनी बरो धैर्यवान जावन आसलो। एक दीस एक रान मुर्ग बकऱ्याच्या पिलाक धरूंक आंगार उडले। त्या वेळार एका बकऱ्याक मान घालचे पयले गवळ्यान त्या रान मुर्गाक मान घालून बकऱ्यांक राखून दुसऱ्या तण आसल्या पोदवाक आमोन खण घेवन गेलो। सांज जाताना त्या गवळ्यान ताच्या सगळीं बकऱ्यांक एक कन बऱ्याशा वाटेन रातच्या विश्रांती खातीर सुरक्षीत जावन घर पावयलो। त्या वेळार एक बकऱ्याचे पील गवळ्याच्या शब्दाक कान दिनासतना ताच्या कुशोर मने बरें तण सोदून पाटी उरले। येता येता रात जाली। त्या वेळार बकऱ्याचे पील वाट चुकले पळोवन बारीक गबरी जाले। एक बकऱ्याचे पील सोडणं बाकी आशिल्ले सगळीं बकरे सुरक्षीत जावन विश्रांत खण घेवन आशिल्ले। गवळ्यान ताचे सगळीं बकरे आसात की म्हूण लेख करता लागलो। 1, 2, 3, 4 9 आनी 7 9 आनी 8 9 आनी 9 ओहो, एक सुकून गेला न्हय। तक्षण बकराच्या पिलाक काळोख रात आशिल्ल्या त्या तंडाय लेखीन आसतना सोदून भायसरलो। पिलाक ये म्हूण उलो मारी लागलो। तेदना रावण कान दिता आसलो। जाल्यारय ताका वाराचो शब्द मात आयकतालो। परतून आपो लागलो। तसेंत येता येता गुड्याच्या तुदयेर रावण कान दितालो। कसलं आयकता? तें सुकोन गेल्या पिलाची बोब आयकताली। तक्षण गवळी पिलाच्या ताळ्याक कान दिवन गुड्यातान सकल देवान आयलो। पळयतना बकऱ्याचे पील कांट्यावाल्यांच्या बोल्यान सिरकोन गेल्ले। गवळ्याक पिलाक पळोवन बारीक संतोश जाले। पिलाक उखोन कांदार घेवन घरची वाट धरली। त्या प्रमाणे सगळी मनीस वाट सुकल्या बकऱ्या बरी आसात। तांचेच संत वाटेर कुशोर मने चलतात। ते सगळी काळोख म्हणच्या पातकांनी वाट चुकोन गेल्यात। जेजू आमकां एक बरो गवळी जावन आसा। तो चुकोन गेल्ल्यांक सोदून काण राखोंक पासपोत संवसारांत आयलो। ताचो संत प्राण आमच्या खातीर दिलो। ताच्या मरणाच्या मुखांत आमची पातकां परिहार जाल्यान तो आमच्या खातीर आमी मरोंक आसल्या कडेन आमच्या बदलाक ताणें ताचो प्राण ओपसिलो। तरी तो मेल्ल्यांतलो परतून जिवान जालो। सदां काल जिवांत आसा। जेजू एक बरो गवळी जावन आमकां आपयतना ताच्या मोगाच्या आपोवण्याक तुमी कान दिशात गी। म्हज्या जेजू, हांव हांगा आसा। तुका पात्यवन विश्वासान भरवसान तुज्या पाटलाव करता म्हूण जाप दिनांत गी।